नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्त्रीगधरा नायक तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. बेकायदो बांदकामा विशीं उच्च न्यायालयान दिल्ल्या आदेशा प्रमाण कारवाय जातली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. शालांत मंडळान फेब्रुवारी म्हयन्यांत घेतिल्ल्या 12वी परिक्षेचो निकाल 90.4% लागला. हातूंत 88.9% चलयांचो तर 92.42% चलयांचो आसपाव आसा. भारत सरकाराच्या युवा कार्य आणि खेळां मंत्रालया वतीन आयोजित राज्य युवा संसद फाल्यां शुक्रारा 28 मार्चाक परवरे विधानसभेच्या संकुलात जातली. गोंय सरकारान गोंय विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात पेपर लीक आरोप प्रकरणाची चौकशी करपा खातीर निवृत्त न्यायाधीश RMS खांडेपारकर हांच्या अध्यक्षतेखाला उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केल्या. साखळे शिगमोत्सव समिती आणि गोंय पर्यटन खाते हांच्या जोड पालवान 27 आणि 28 मार्चाक शिगमोत्सव महोत्सवाचे आयोजन केला. आता खबरो विस्तारात. शालांत मंडळान फेब्रुवारी महिन्यात घेतिल्ल्या 12वे परीक्षेचो निकाल 90.4% इतलो लागला. चल्यांचो निकाल 88.9% तर चलयांचो निकाल 92.42% इतलो लागला. शालांत मंडळाचे अध्यक्ष भागीरथ शेट्ये हांणी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक ह्या 4 शाखांनी मिळून 17,686 विद्यार्थी परीक्षेक बशिल्ले. हे पैकी 16,030 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. फाटल्या वर्साच्या तुळेत निकाल 5% चढ लागला. 10 फेब्रुवारी ते 1 मार्च मेरेन 20 परिक्षा केंद्रांनी ही परिक्षा घेतिल्ली. गोंय शालांत मंडळाच्या संकेतस्थळाचेर निकाल उपलब्ध आसतलो अशी माहिती शेट्ये हांणी दिल्या. बेकायदो बांदकामाविशी उच्च न्यायालयान जो आदेश दिला ते प्रमाण कारवाय जातली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. राष्ट्रीय महामार्ग तशेंच राज्य महामार्ग लागसारा आशिल्ल्या बेकायदो वेवसायीक आस्थापनांक नोटिसो जारी करतले. स्थलांतरा खातीर 15 दिसांची मुदत दितले. उपरांत आदेशा प्रमाण कारवाय जातली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. बेकायदो बांदकामाविशी उच्च न्यायालयान दिल्ल्या आदेशाचेर कारवाय करपाक मुखेलमंत्र्यांनी उच्चाधिकार समितीची बसका घेतली. हे बसकेक महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, पर्यावरण मंत्री आलेक सिकेर, पर्यटन मंत्री रोहन खवटे, खात्याचे सचिव आणि ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम हाजीर आशिल्ले. रस्त्या कुशीक आशिल्ल्या बेकायदो बांदकामासयत कोमुनिदाद आणि सरकारी जमनीतली बेकायदो बांदकामां सरकार सोसून घेवचे ना. अशा बांदकामाविशी 100 क्रमांक डायल करून पुलिसांक कागाळ करपाक शकता. जिल्हाधिकारी कार्यालयावरवी बेकायदो बांदकामाचेर कारवाय करतले अशें मुखेलमंत्र्यांनी स्पष्ट केला. उच्च न्यायालयाच्या आदेशाचो सरकार अभ्यास करतले आणि आदेशा प्रमाण सगळ्यात पयली महामार्गा लागसार 15 मीटर अंतराचेर आशिल्ल्या आस्थापनांक नोटीस जारी करतले अशें सावंत हांणी मुखार उलयताना सांगले. बेकायदो बांदकाम आणि नेमान नाशिल्ली बांदकामां हे 2 वेगळे प्रकार. नेमान नाशिल्ली बांदकामां नेमान करपा खातीर कायद्याचो अभ्यास करतले. हे खातीर कायदेशीर सल्लो दिवपी एजन्सीची नेमणूक जातली. हो अभ्यास करून कायद्यात दुरुस्ती करतले आणि येता त्या अधिवेशनात दुरुस्ती विधेयक हाडटले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार उलयताना सांगले. 15 कोटी रुपया खर्च करून वास्को मतदारसंघातली सिवेज पाईपलाईन घालपाक गोंय सरकारान मान्यताय दिल्ल्याची माहिती थळावे आमदार दाजी साळकार हांणी दिल्या. वास्को मतदारसंघातल्या मांगोर हिल वाठारात 1.65 कोटी रुपया खर्च करून नवी पाईपलाईन घालतले अशें ताणी मुखार सांगलां. फाटली 40 वर्सां वास्को मतदारसंघातली कितलीशींच कामां उरिल्लीं ती आतां चालीक लागपाक लागल्या अशें आमदार साळकार हांणी ह्या वेळार उलयताना सांगलें. भारत सरकाराच्या युवा कार्य आणि खेळां मंत्रालया वतीन आयोजित राज्य युवा संसद फाल्यां शुक्रारा 28 मार्चाक परवरे विधानसभेच्या संकुलात जातली. गोंय विधानसभेचे सभापती दोतोर रमेश तवडकर हांचे हस्तुकी सकाळी 10 वरांचेर ह्या राज्य युवा संसदेचे उक्तावण जातले. उत्तर आणि दक्षिण गोंय पावण्यार युवा संसद सर्तीतल्यान वेचून काढिल्ले 20 तरणाटे ह्या राज्य युवा संसद सर्तीत वांटेकार जातले. भारतीय राज्यघटना ह्या विशयाचेर ते 3 मिनटां उलयतले. ह्या सर्तीतल्यान 3 जणांची निवड करून तांकां दिल्लीत आयोजित राष्ट्रीय युवा संसदेत वांटेकार जावपाक धाडटले. ह्या संसदेक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाजीर आसतले. गोंय विद्यापीठान गोंय राज्य रिसर्च फाउंडेशन पुरस्कृत मायक्रोप्लास्टिक्स अँड असोसिएटेड बायोफिल्म्स इन मँग्रोव्ज ऑफ गोवा स्पेटियल अँड टेम्पररल फ्लक्सेस ह्या विशयावयल्या संशोधन प्रकल्पाचेर काम करपाक एका तात्पुरत्या प्रकल्प सहाय्यक पदाखातीर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवाराकडेन कमीत कमी 55% गुणांसयत मरीन मायक्रोबायोलॉजी विशयात MSc पात्रताय आसपाक जाय. उमेदवाराची पिराय 35 वर्सां परस चड आसची न्हय. तांकां म्हयन्याक 20,000 रुपया मानधन दिवपात येतले. मुलाखत 4 एप्रिलाक सांजेच्या 4 वरांचेर भूंय समुद्र आनी वातावरण विज्ञान विभाग गोंय विद्यापीठ हांगा जातली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजे केंद्रा वयल्यान आयकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आनी डीजे उपकार करून लक्ष दियात. वेव्ज 2025 चॅलेंजांत वांटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द ईडीएम चॅलेंज नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाडयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीता मदल्या तुमच्या प्रतिभेचे संसारीक पावण्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नाकात. चड माहिती खातीर भेट दियात wavesindia.org.
परतून एक फावट येवकार. गोंय सरकारान गोंय विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात पेपर लीक आरोप प्रकरणाची चौकशी करपा खातीर निवृत्त न्यायाधीश RMS खांडेपारकर हांच्या अध्यक्षतेखाला उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केल्या. गोंय विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात पेपर लीक प्रकरणाबाबतीत समिती खरी माहिती आणि पुरावे सोदता अशी माहिती प्रतिज्ञावरवी बंद आवरणातल्यान डॉ जेर्वासिओ SRL मेंडेस संपर्क अधिकारी अतिरिक्त संचालकांची कचेरी उच्च शिक्षण संचालनालय गोंय शिक्षण प्रकल्प आल्त पर्वरी ह्या नामाचेर स्वतः वा स्पीड पोस्टान 1 एप्रिल 2025 मेरेन सुपूर्द करची. साहित्य मंथन सत्तरी आणि श्री सातेरी केळबाय घाडवंश देवस्थान रावण सत्तरी हांच्या जोडपालवान 29 आणि 30 मार्चाक 2 दिसांचे 4थे ग्रामीण साहित्य संमेलन जातले. या संमेलनाच्या उक्तावण सुवाळ्याक परी मतदारसंघाचे आमदार डॉ देविया राणे हजर असतल्यो. तांच्या संगतान ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो कार्यावळीचे अध्यक्ष ह्या नातान हाजीर रावतले. मुखेल सोयरे म्हणून केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्राध्यापक प्रवीण बानेकार, संमेलनाचे अध्यक्ष कमळाकर म्हाळशी, केरी जिल्हा पंचायत वांगडी देवयानी गांवस, केरीचो सरपंच सुप्रिया गांवस, साहित्य मंथन सत्तरीचे अध्यक्ष काशीनाथ नायक तसेच हेर मानेस्त हाजीर असतले. 2 दीस चलपी ह्या ग्रामीण साहित्य संमेलनात कवी संमेलन, चर्चासत्र, मुगला खाती तसेच मनोरंजनाच्यो कार्यावळी जातल्यो. या साहित्य संमेलनाक साहित्य मोग्यांनी व्हडा संख्येन हाजीर रावचे असे आवाहन साहित्य मंथन सत्तरी ह्या संस्थेन केला. गोंयात बायलां आड जावपी गुन्हेवात वाड जाला. बलात्कार, आगळी, घरगुती अत्याचार ह्या प्रकरणांनी गोंयात वाड जाला. हाका लागून गोंयचो कायदो आनी सुव्यवस्था सध्या बाबत स्थितीन आसा असो आरोप गोंय महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिक्षा खलप हांणी केला. पणजे काँग्रेस हाऊसात घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार त्यो उलयताल्यो. बायलांचेर जावपी गुन्ह्यान जाल्ल्या बदलाच्या फाटभुंयेर काँग्रेस पक्षाची महिला मोर्चा 3 एप्रिलाक न्यारी न्याय आंदोलन पणजेत करतली अशी शिटकावणी प्रतिक्षा खलप हांणी दिल्या. साखळे शिगमोत्सव समिती आणि गोंय पर्यटन खाते यांच्या जोडपालवान आज 27 आणि 28 मार्च 2025 हे 2 दीस शिगमोत्सव महोत्सवाचे आयोजन केला. शिगमोत्सव समितीचे कार्याध्यक्ष दयानंद बोरयेकार हांणी हे विशीं अधिक माहिती दितना सांगले की आज 27 मार्चाक 2 गटांतल्या वेशभूषा सर्त जातल्यो. फाल्यां 28 मार्चाक सांजवेळार 3:30 वरांचेर मुखेल शिगमोत्सवाक सुरवात जातली. ह्या सुवाळ्याक गोंय राज्याचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत मुखेल सोयरे म्हूण हजर आसतले. महोत्सवात वेळीचे बंधन पाळटले अशें सांगता आसतना महोत्सवाक वेळाचेर सुरवात जातली. अंदू वर्सा शिगमोत्सव मिरवणूक साखळी सरकारी हॉस्पिटल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ह्या दरम्यान जातलो अशें तांणी ह्या वेळार उलयताना सांगलें. येता त्या 29 तारखेक वारें वादळ आनी गडगडाटा सयत उत्तर आनी दक्षिण गोंयांत पावस पडपाची शक्यताय वेधशाळेन उक्तायल्या. 29 तारखे खातीर वेधशाळेन येल्लो अलर्ट जारी केला. नुस्तेपाकम्यांक फुडल्या 5 दिसां खातीर विशेष अशी कांय शिटकावणी दिवंक ना. आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. बेकायदो बांधकामाविशी उच्च न्यायालयान दिल्ल्या आदेशा प्रमाण कारवाय जातली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. शालांत मंडळान फेब्रुवारी म्हयन्यात घेतिल्ल्या 12वी परिक्षेचो निकाल 90.64% इतलो लागला. हातून 88.99% चल्यांचो तर 92.42% चलयांचो आसपाव आसा. भारत सरकाराच्या युवा कार्य आणि खेळा मंत्रालया वतीन आयोजित राज्य युवा संसद फाल्यां शुक्रारा 28 मार्चाक पर्वरे विधानसभेच्या संकुलात जातली. गोंय सरकारान गोंय विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात पेपर लीक आरोप प्रकरणाची चौकशी करपा खातीर निवृत्त न्यायाधीश RMS खांडेपारकर हांच्या अध्यक्षतेखाला उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केल्या. साखळे शिगमोत्सव समिती आणि गोंय पर्यटन खाते हांच्या जोडपालवान 27 आणि 28 मार्चाक शिगमोत्सव महोत्सवाचे आयोजन केला. हाजे फुडले प्रादेशिक खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळच्या 7 वरां जावन 25 मिनटांचेर आयकुपाक मेळटले. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोंपल्यो.